हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्निशमे घर्मशमेर्कशमे सूर्यशमे प्राणशमे श्वमेधशमे पृथिवीचमे दितिशमे दितिशमे जौषमे शक्वरिरङ्गुलयो दिशशमे यज्ञेन कल्पन्तां रूक्ष मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतं च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौहि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्टवाच मे पष्टौ हि च मुक्षा च मे वशा च मृषभश्च मे वेह च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाक् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्।
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्या।
हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है। तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही है। हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है। चींटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया। चींटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया। कहीं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू एक ही है। हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है। सागर से उठा बादल बनके, बादल से फूटा जल होकर के। सागर से उठा बादल बनके, बादल से फूटा जल हो करके फिर लहर बना नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तू एक ही है हर देश में तू हर फेस में तू तेरे नाम अनेक तू एक ही है ये दिव्य दिखाया है जिसने वह है गुरुदेव की पूर्ण दया ये दिव्य दिखाया है जिसने वह है गुरुदेव की पूर्ण दया तुकया कहे और ना कोई दिखा बस मैं और तू सब एक ही है हर देश में तू हर फेस में तू तेरे नाम अनेक तू एक ही है तेरी रंग भूमि ये है विश्व भरा सब खेल में मेल में तू ही है हर देश में तू हर फेस में तू तेरे नाम अनेक तू एक ही है विठ्ठल नामाचा गजरी विठ्ठल नामाचा गजरी दुम दुमली पंढरी विठ्ठल नामाचा गजरी दुम दुमली पंढरी पंढरी से वाळुंट वारकऱ्यांसी वैकुंठ पंढरी से वाळुंट वारकऱ्यांसी वैकुंठ गरजुवाचे नाम गाऊ गरजुवाचे नाम गाऊ पांडुरंग डोळा पाहू पांडुरंग डोळा पाहू पांडुरंग डोळा पाहू पांडुरंग डोळा पाहू विठ्ठल नामाचा गजरी दुम दुमली पंढरी नाचू गोपाळांचे मेळी नाचू गोपाळांचे मेळी सोबतीने वनमाळी नाचू गोपाळांचे मेळी सोबतीने वनमाळी नाचू गोपाळांचे मेळी सोबतीने वनमाळी देई प्रेम कृपेची छाया देई प्रेम कृपेची छाया मकरंद त्याचे पाया मकरंद त्याचे पाया विठ्ठल नामाचा गजरी दुम दुमली पंढरी विठ्ठल नामाचा गजरी दुमदुमली पंढरी दुमदुमली पंढरी दुमदुमली पंढरी
स्वामी जी शिष्याने सद्गुरूंचे स्मरण कोणत्या भावाने करावे? आम्ही आपले स्मरण केले की आम्हाला लगेच शांत वाटते, समाधान वाटते, दिलासा वाटतो, आपण बरोबर आहात या भावनेमुळे आधार वाटतो. परंतु कधी कधी संकट काळी अतिशय व्याकुळ होऊन त्यातून आता स्वामीजींनीच बाहेर काढावे अशी प्रार्थना केली जाते. जरी अशी प्रार्थना देवाजवळ केली तरी ती तुमच्यापर्यंतच पोचते असा अनुभव आहे. असे अतिशय आर्त होऊन केलेले स्मरण, त्या स्मरणामुळे सद्गुरूंना त्रास होतो का? न कळत आम्ही सर्वजण आमच्या सर्व अडचणींचा भार सद्गुरूंवर सोपत असतो. त्याचा स्वामीजींना ताण पडत असेल का या विचाराने अस्वस्थता येते. म्हणून हा प्रश्न विचारत आहे. काही साधक नमस्कार करताना आपला आजार व्यथा सद्गुरूंनी घ्याव्यात अशा भावनेने नमस्कार करतात असा उल्लेख वाचनात आला. अशा नमस्कारांचा त्यांना नक्कीच त्रास होत असणार ना. संकटकाळी भगवंताच्या इच्छेने जे घडणार ते सहन करण्याची शक्ती सद्गुरूंनी द्यावी व अवघड काळातही पारमार्थिक साधनेत खंड पडू नये, केंद्रात येणे चुकू नये अशी प्रार्थना करावीशी वाटते. परंतु दरवेळीच मनस्थिती अशी प्रार्थना करण्यासाठी अनुकूल नसते. कधी कधी आपल्या मुलाबाळांच्या अडीअडचणींमुळे मन हळवे होऊन जाते, त्यांच्या सुरू असलेल्या हालापेष्टा सहन होत नाहीत, त्यामुळे त्यांना यातून सुखरूप बाहेर काढा अशी नकळत प्रार्थना केली जाते. हे चुकते आहे का? कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना असा प्रश्न आहे. तुमच्या घरामध्ये काही अडचण आहे, कोणाला बरं नाहीये, कोणाला नोकरी करता म्हणून कंपनीने नोटीस दिली आहे, 3 महिन्यांनी अथवा 1 महिन्यांनी त्याची नोकरी जाणार आहे, कोणाला एखादी व्याधी आहे त्याच्या तपासण्या करायच्या आहेत, अशा वेळेला तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला, ज्येष्ठ व्यक्तीला त्रास होईल म्हणून त्याच्यापासून ते लपवून ठेवता का त्याला सांगता असं मी विचारेन. एकदा घरातल्या व्यक्ती ज्या सगळ्या आहेत तर त्या माहितीच्या एका स्तरावर असाव्यात असं तुम्हाला वाटतं का वाटत नाही? तुम्हाला वाटतं. आणि तुम्ही त्यांना सांगता देखील. ते सांगितल्यामुळं वयोमानाप्रमाणे, म्हणजे ती ज्येष्ठ व्यक्ती असल्यामुळं, समजा 80-85 वर्षाची माझी आई आहे, समजा 87 वय आहे, तिला सांगितल्यामुळं तिला त्रास होणार का होणार नाही, तिला त्याचा त्रास होणार. ती काळजी करणार की नाही, ती काळजी करणार. ती त्याबाबत काही करू शकते का? शक्यतो नाही. तरी देखील तिला सांगितलं, घरातल्या मोठ्या व्यक्तीला सांगितलं, याचं समाधान तिचा मुलगा म्हणून मला मिळेल की नाही मिळणार? मिळणार. बरोबर आहे. सद्गुरूंच्या इथं देखील असाच एक परिवार असतो असं मानणारा हा संप्रदाय आहे. हा एक परिवार आहे असं मानणारा हा संप्रदाय आहे. मी स्वामीजींना पाहिलेलं आहे आणि थोडं थोडकं नव्हे 20 वर्ष मी स्वामीजींच्या अतिशय निकट होतो. 1976 साली मी त्यांच्याकडे आलो. 1996 साली स्वामीजींनी देह ठेवला. ते स्वतःची साधना सांभाळत होते, प्रबोधन करत होते. आणि त्यांच्या प्रबोधनाच्या वेळेला जे श्रवणासाठी येऊन बसत असत, त्यांचे ते सुहृद होऊन गेलेले होते. त्यांच्या घरातली ते ज्येष्ठ व्यक्ती जणू असे होऊन गेलेले होते. एवढंच नव्हे तर घरातली सगळी ज्येष्ठ अशी व्यक्ती त्यांना ज्येष्ठ मानून आपल्या कुटुंबाचा एक सदस्य असंच मानत होते. उदाहरणार्थ माझे वडीलच त्यांना सर्वस्व मानत होते. माझी आजी देखील त्यांना मानत होती. आमच्या घरातले जणू ते अविभाज्य घटक होते. ते आमच्या घरात राहत नव्हते, ते त्यांच्या घरात राहत होते. पण कोणतीही चांगली घटना घडली की प्रथम स्वामीजींना सांगितली जायची. अडचणीची जर घटना घडली तर माझ्यापुरतं मी असं सांगतो. तर स्वामीजींचं स्मरण करून त्याच्यातून मार्ग काढायचा आटोकाट प्रयत्न मी करत असे, सहसा त्यांना सांगत नसे. पण काही पडता जडभारी दासी आठवावा हरी या न्यायाने ते आपल्याकडून अगदीच निपटलं जात नसेल तर त्यांच्या कानावर घालत असे. त्यांच्या कानावर का घालत असे? आधी स्वशक्ती वापरण्यात नम्रता आहे. कारण जी स्वशक्ती आहे ती स्वशक्ती ही ईश्वरदत्त शक्ती आहे. ती ईश्वरानेच दिलेली आहे. म्हणजे माझ्या पक्षी स्वामीजींनीच मला दिलेली आहे. ती शक्ती न वापरता स्वामीजींना मी सांगत नसे. माझ्या तऱ्हेनी शक्ती बुद्धीप्रमाणे तर्कबुद्धीनी मार्ग काढायचा प्रयत्न करत असे आणि जमत नसेल अगदी तिथं त्यांना विचारत असे. काही महत्वाचे निर्णय असतील तर आपल्या परीनी तारतम्यानी एक निर्णय या निर्णयापर्यंत यावं असं म्हणत असे, असा विचार करत असे. पण अंतिमतः ते म्हणतील तसं असं करत असे. सर्वात शेवटी ते म्हणतील तसं. अगदी महत्वाचा निर्णय म्हणजे समजा काय सांगू, माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं, लग्नाचा. मधुराताईंचं स्थळ आलं, आमच्या घरातल्या सगळ्यांनी पाहिलं, पसंती झाली, दोघांकडून पसंती आली. मग मी म्हटलं की आता स्वामीजींकडे जायला पाहिजे. आणि एकदा आमच्या घरात आम्ही महत्वाचं असेल तेव्हा स्वामीजींना सांगतो. त्यांना घेऊन आम्ही स्वामीजींकडे गेलो, त्यांनी संमती दिली, लग्न केलं. जसं माझ्या घरी आई आहे आणि लग्नासारखी महत्वाची गोष्ट आहे, तर तिला डावलून परस्पर आम्ही निर्णय घेणार नाही. आम्ही आमच्या तऱ्हेने ठरवू आणि तिला सांगू, तिला मुलगी दाखवू. याचं कारण आईवर माझी श्रद्धा आहे. आई माझ्या घरातली सर्वात मोठी व्यक्ती आहे, तिच्या घरातच मी राहतो जणू. पण अशी एक कल्पना करा, मी स्वामीजींच्या इथं बसलेलं असताना दुकानात एक मुलगा त्यांना सांगायला आला की स्वामीजी एक मुलगी तुम्हाला दाखवायला आणायची आहे. स्वामीजी म्हणाले, काय लग्न करतोयस की काय? तर तो म्हणाला, हो काय करतोय वगैरे विचारलं आणि म्हणाला की 50% हो आहे, म्हणजे माझ्याकडून हो आहे, तिच्याकडून हो यायचं राहिलंय, 50% ठरलेलं आहे. स्वामीजी म्हणाले, तसं नाही, तिच्याकडूनही येऊ देत आणि मग माझ्याकडे घेऊन ये. काही काही वेळेला अशी उतावळी असते, ती अमान्य आहे. तुला मुलगी योग्य वाटते की लगेच स्वामीजींना दाखवली असं नको करू, तीही हो म्हटली पाहिजे. तुमचं घर त्यांचं घर तारतम्यानी ते नीट जमतंय का, आर्थिक परिस्थिती देखील असते, सामाजिक परिस्थिती देखील असते, या सगळ्या चौकटीत जर बसत असेल तुमच्या परीनी विचार, तू बोल तिच्याशी, मी केंद्रात जातो, मी ध्यानाला बसतो, असं सगळं कर आणि मग स्वामीजींकडे घेऊन ये. त्याच्याऐवजी प्रत्येक मुलगी स्वामीजींनी पाहावी हे चुकीचं आहे. याच्यातलं तारतम्य मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही एक फ्लॅट पाहिला आणि तुम्ही मला म्हणालात तुम्ही पाहिल्याशिवाय मी पसंत करणार नाही, तर जरा चुकीचं होईल. तुम्ही फ्लॅट पहा, किंमत पहा, हवा उजेड पहा, वस्ती पहा, तुम्हाला झेपतंय का ते पहा, तुमचा निर्णय होऊ देत. तुम्ही जर म्हणालात की एवढा सगळा आम्हीच निर्णय घ्यायचा, मग स्वामीजींना कशाला सांगायचं, तुम्ही सांगूही नका, माझं असं म्हणणं नाहीये, मग स्वामीजींना सांगा. पण जसं घरात एवढं सगळं करून मी आईला सांगेन, तसं तुम्ही स्वामीजींना सांगायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगेन. माझ्याकडे कोणीतरी येतं की फार्मसीला जाऊ की मेडिकलला जाऊ, मला फार्मसीही माहीत नाहीये आणि मेडिकलही माहीत नाही, कोणाला काय विचारावं हे माहीत नसतं लोकांना. मी असं सांगतो की तुम्ही त्याच्यातल्या तज्ज्ञांना विचारा, आता कशामध्ये काय जास्त चालतं, मेडिकल मुलाला झेपेल न झेपेल, मेडिकलला जा असं म्हटलं तर तेवढे मार्क नाहीयेत, फार्मसील जा असं म्हटलं तर मग त्याला फारसे पैसे मिळत नाहीयेत, असं म्हणजे सगळा गुंतवणी एक कोडच सोडवायला तुम्ही सद्गुरूंकडे द्यायचं, हे करणं अयोग्य आहे असं मी तुम्हाला सांगतो. हे करणं अयोग्य आहे. मी ही नोकरी धरू की ती नोकरी धरू, एवढंच फक्त प्रथम विचारायचं. मग मी जर म्हटलं की अशी अशी नोकरी आहे, ही चांगली आहे, ही चांगली आहे, पण तिथं मग प्रमोशनची पॉलिसी चांगली नाहीये, मग 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 पण 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 हे नंतर काढायचं. माझ्या असं लक्षात आलेलं आहे की स्वतःला हवा तो निर्णय सद्गुरूंकडून एन्डॉर्स करून घ्यायचा असतो, त्यांना सगळी माहिती तर सांगायची नसते, आणि त्यांनी एक निर्णय दिलेला आपल्या मनाच्या थोडा वेगळा आला तर त्याच्यातल्या अडचणी सांगायच्या, मग तू घे. रमण महर्षींकडे एक व्यक्ती आली आणि ती म्हणाली की महर्षी तुम्ही म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करेन. ते म्हणाले, अरे मला लग्नातलं काय कळतंय, मी प्रपंच केला नाही, मी लग्नाच्या बाबत मी काही नाही सांगू शकत. नाही तरी तुम्ही म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करीन. मग समोरून एक मुलगी येत होती, त्याने हिच्याशी कर विचारलं तर त्यांच्या जातीची नव्हती, तिला कोणता तरी आजारी होता, ती दर्शनासाठी आलेली होती. तो विचारायला आला हिच्याशी कसं करायचं, मग मला कशाला विचारलंस, मी तुला आधीच सांगत होतो की मला ह्याच्यातलं काही कळत नाही. प्रश्न थोडा बाजूला सारून मी स्वगत मनोगत सांगतोय, माझं मनोगत सांगतोय. म्हणून एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर आपल्याला दिले ना शक्ती बुद्धी, त्या बुद्धीप्रमाणे आपण निर्णय घ्यावा आपल्याला योग्य वाटत असेल. सद्गुरू नाही देखील म्हणतील, एखाद्या वेळेला त्याच्यात धोका आढळला तर नाहीही म्हणतील. जसं आत्ता इथं बसलेलं नाहीये पण एक मुलगा माझ्याकडे आला आणि त्यांनी मला असं सांगितलं की त्याचा पगारही चांगला आहे, त्याचा पगार साधारणपणाने 80,000 रुपये आहे, ते 10 लाखाचं पॅकेज त्याला आहे, 1 बेडरूम जे 3 खोल्यांमध्ये ते राहत होते, तो त्याची बायको 2 मुलं आणि आई वडील, मोठ्या जागेत जायचं होतं, वडिलांना आधीच एक कर्ज होतं. सगळा मिळून व्यवहार केला, 2 बेडरूमचाच फ्लॅट विचारायला घ्यायचा होता, पण जिथं आणि जो पसंत केलेला होता तो फ्लॅट त्याच्याकरता लोन एवढं सगळं केल्यानंतर त्याच्या हातात 15,000 ते 18,000 रुपये राहणार होते, टॅक्स सगळं जाऊन 15,000 ते 18,000. वडिलांना पेन्शन नव्हती, वडिलांनी थोडं कर्ज करून ठेवलेलं होतं, त्यामुळे 3 रूमचा फ्लॅट विकून तर पहिलं कर्ज भागवायचं आणि मग कर्ज घ्यायचं नवीन, त्यामुळे भलं मोठं कर्ज घ्यायला लागणार होतं. तो म्हणाला माझी बायको MSc झालीय, ती क्लासेस घेईल आणि तिला साधारणपणाने 25-30 हजार रुपये तरी मिळतील. अनुभव आहे का? तर अनुभव नाहीये. मी फ्लॅट घेऊ का? मी नको म्हणालो. इतके अधांतरी व्यवहार अशक्य आहेत. म्हणून मी नको म्हणणार नाही असंही नाही, पण सर्वसाधारणपणाने तुम्ही व्यवहार्य मार्गाने ठरवून आल्यानंतर स्वामीजी कधी नको म्हणत नसत, मी पाहिलेलं आहे. फक्त अगदी अशाच जेव्हा गोष्टी असतील, म्हटलं अरे एक आजारपण घरात जरी आलं, एक हॉस्पिटलायझेशन जरी आलं तरी काय कराल, 15-17 हजार रुपये फक्त तुला मिळतील आणि बायको कधी तुझी पैसे मिळवायला लागणार, आणि त्यातूनही त्याची धाकटी मुलगी अगदी 9-10 महिन्याची होती, ती बायको मिळवण्यासाठी बाहेर कशी पडेल? प्रश्न वाचतो की आपलं स्मरण केलं की आम्हाला लगेच शांत वाटतं, समाधान वाटतं, दिलासा वाटतो, आपण बरोबर आहात या भावनेमुळे आधार वाटतो. या सगळ्याचा अनुभव मी देखील घेतलेला आहे आणि अजूनही घेतो, अजूनही मी तसंच करतो. परंतु कधी कधी संकटकाळी अतिशय व्याकुळ होऊन त्यातून आता स्वामीजींनीच बाहेर काढावे अशी प्रार्थना केली जाते. जरी अशी प्रार्थना देवाजवळ केली तरी ती तुमच्यापर्यंत पोचते असा अनुभव आहे. याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत. कधी कधी थोडीही अडचण आली की केला धावा. माझी आजी होती, म्हणजे माझ्या आईची आई, तर ती कोणी घरून ऑफिसमधून जरी नेहमीपेक्षा 1-1.5 तास जरी उशीर झाला तरी शनिपारापाशी राहायची, ती लगेच शनीला सांगायची की तुझ्या पुढे साखर ठेवेल, तो वेळेवर येऊ देत. ते थोडेही सहन होत नाही अशा व्यक्ती असतात. गुळ खोबरं ठेवीन सारसबागेच्या गणपतीला घरातच मनोमन म्हणायची, आणि मग तेवढी धावपळ तिला करायला लागायची. कुठेतरी कामानिमित्त एखादा मनुष्य 1-1.5 तास, 2 तास उशिरा आला, तेव्हाचं पुणं होतं, 7 ला लोक घरी यायचे, साडेआठ वाजले तरी घरी आला नाही म्हणजे घाबरून जायची. तर इतकं जर इतक्या ज्या छोट्या छोट्या अडचणी असल्या की देव इथं स्वामीजी, तर अशी मनस्थिती ठेवू नका असं मी तुम्हाला सांगतो. ही मनस्थिती ठेवू नका. तुम्ही परमार्थ करता आहात तर इतक्या छोट्या छोट्या अडचणी की लगेच देव असं तुम्ही करू नका. कारण परमार्थ हा कमकुवत व्हायला शिकवत नाहीये. आधी सगळं पाहू तर काय घडतंय ते तर पाहू अशी थोडी तरी भूमिका ठेवा. त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, काय काढू शकतो याचा आपला आपण विचार करा. संकटाची वेळ आहे हे मान्य आहे, पण अशी प्रार्थना जर केली गेली, आता मी सांगतो ते अगदीच कमी संकट माझ्या आजीच्या बाबत सांगितलं ते, पण मोठं संकट आहे तर तेव्हा कोणाची प्रार्थना करणार? स्वामींचीच प्रार्थना करणार, देवाचीच प्रार्थना करणार, याच्यात काही चूक नाही. अशी अतिशय आर्त होऊन केलेले स्मरण, त्या स्मरणामुळे सद्गुरूंना त्रास होतो का असं विचारलेलं आहे. तुम्ही तुमच्या जाणीवेतून, परम जाणीवेतून, चिदाकाशात असलेल्या जाणीवेतून, सद्गुरूंच्या चिदाकाशात असणाऱ्या त्यांच्या जाणीवेशी तुम्ही नेहमी संलग्न असता. त्याची तुम्हाला कल्पना नसते. तुम्ही जेव्हा स्मरण करता अतिशय व्याकुळ होऊन, तेव्हा सद्गुरूंनाही तुमची आठवण होते. याचं कारण तुम्ही एकमेकांशी संलग्नच असता. आई कशी आपल्या मुलाशी संलग्न असते तशी त्याचा स्वामीजींना ताण पडत असेल का? माझी अशी कल्पना की अशा विविध गोष्टींचा प्रत्यक्षतः समजून ताण असा जाणवत नाही. म्हणजे या व्यक्तीला अडचण आहे, त्याचा आता ताण आहे असं जाणवत नाही. सद्गुरू हे परमात्म स्वरूपाशी तदाकार असल्यामुळं, सोहम भावामध्ये राहत असल्यामुळं, अधिकाधिक राहत असल्यामुळं हा ताण परस्पर परमात्मा घेतो. सद्गुरू घेतात याचा अर्थ परमात्माच घेतो. सद्गुरू हे तुमच्या समोर व्यक्ती असतात, ते अव्यक्ती असतात. त्या तऱ्हेने परमात्मा तुमची संकट निवारण करतो. व्यक्ती म्हणून सद्गुरू नाही. मी काय म्हणतोय ते समजतंय तुम्हाला. व्यक्ती म्हणून सद्गुरू त्याच्यात उडी मारतात असं नाही, पण परमात्मा बांधील असतो. सद्गुरू ज्या परमात्म्याशी तदाकार असतात तो परमात्मा बांधील असतो घटना घडवून आणण्यासाठी, आणि तो निवारण करतो. त्याचा काही एक ताण व्यक्ती म्हणून सद्गुरूंना जरूर येतो. जसं माझ्या आईजवळ, आमच्या घरात आता आठ जण, आम्ही नऊ जण राहतो, प्रत्येकाने काहीतरी सांगितलं. तिने देवाजवळ जरी प्रार्थना केली तरी तिला त्याचं काहीतरी ताण येईल की नाही येणार. तसं अनेकांनी आज डिस्चार्ज मिळाला, आज ऑपरेशन झालं, आज प्रकृती गंभीर आहे, आज अमुक अमुक व्यक्ती गेली, हे सगळ्यांना स्वामीजींनाच प्रथम सांगावं असं वाटतं. तर व्यक्ती म्हणून त्याचा ताण नक्की असतो. ही एक निगेटिव्ह एनर्जी आहे, ती निगेटिव्ह एनर्जी सतत पास करत असतो. खूप चांगलं झालं, तर स्वामीजींना कळवणारे तुलनेनी कमी आहेत, तुलनेनी कमी आहेत। चांगलं झालं तर आपापल्यात आपल्या आपल्यात आनंद साजरा करतात, स्वामीजींपर्यंत जातीलच असं नाही। कारण एवढी छोटी गोष्ट, मुलीला एक चित्रकलेत बक्षीस मिळालं, काय स्वामीजींना सांगायचंय? पोहण्यात एक बक्षीस मिळालं, काय स्वामीजींना सांगायचंय? पण आनंद साजरा केला जातो, त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी स्वामीजींपर्यंत कमी वेळेला पोहोचते आणि निगेटिव्ह एनर्जी रोज 25 वेळेला पोहोचत असते। पण संतांचं जीवनच असं असतं, त्याला काय करणार? स्वामीजींचं जीवनच तसं होतं, मी पाहिलंय जवळून। तर काही एक ताण व्यक्ती म्हणून नक्की सद्गुरूंवर देखील पडतो। त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलं की काही साधक नमस्कार करताना आपला आजार व्यथा सद्गुरूंनी घ्याव्यात अशा भावाने नमस्कार करतात, कधी कधी त्या जाव्यात या भावानी करतात, सद्गुरूंनी घ्याव्यात या भावानी करत नाहीत। इतके कोणी वाईट नसतात की आपला दमा आहे तो सद्गुरूंनी घ्यावा। पण स्वामीजींकडे एक व्यक्ती येत असे तर त्यांना त्यांच्या अंगावर पांढरे डाग होते, तो पांढरे डाग अंगावर असणं हा आजार नाहीये, कोड हा आजार नाहीये, एक त्वचेमध्ये झालेला बदल आहे। पण आपल्या समाजामध्ये त्याच्याबद्दल विकृत कल्पना आहेत, पण ते मात्र स्वामीजींच्या पायावर कपाळ घासायचे, स्वामीजींनी तर आजार घ्यावा म्हणून घासायचे, सत्यसाई निलयमध्ये यायचे। आणि स्वामीजी नंतर या मुलींजवळ असं म्हणायचे की मला या व्यक्तीने नमस्कार केला की त्रास होतो असं म्हणायचे। आमच्यापर्यंत हा विषय आला, त्यांना स्वामीजींपर्यंत पोचूच नाही म्हणून आम्ही प्रयत्न करायचो, ते आमच्याशी भांडायचे आणि जाऊन नमस्कार करायचे। स्वामीजींच्या दोन्ही गुडघ्यांवर पांढरे डाग आले, माहितीये, आठवते, स्वामीजींच्या दोन्ही गुडघ्यांवर पांढरे डाग आले, कालांतराने ते गेले। नंतर आम्ही चंगच बांधला की त्यांना स्वामीजींपर्यंत पोचूच द्यायचं नाही, आम्ही त्यांना अडवायचो, आम्ही सांगायचो की तुम्ही नमस्कार नाही करायचा। कारण ते याच भावाने यायचे की आपला जो आजार आहे तो स्वामीजींनी घ्यावा। वासुदेवानंद सरस्वती तर या गोष्टीमध्ये इतके अडकले की त्यांना महारोग देखील झाला। केवढे मोठे संत, त्यांचा फोटो पाहिला तरी केवढं पावित्र्य वाटतं। त्यांना जवळपास 30-40 रोग झाले असं म्हणतात, कारण लोकांचे हे आजार ट्रान्समिट झाले त्यांच्यापर्यंत। अशा नमस्काराचा त्यांना नक्कीच त्रास होत असणार। मात्र आता मी सांगितलं अशा टोकाच्या भावनेनी सद्गुरूंकडे जाणारे कमी असावेत असं मला वाटतं, म्हणजे आपला हार्टचा त्रास आहे तो सद्गुरूंनी घ्यावा अशी भावना नक्की नसेल। फक्त जाणते अजाणतेपणानी आपला त्रास जो आहे तो यांच्या चरणी समर्पित पण करावा अशी कुठली तरी भावना असते। आपल्या आर्थिक अडचणी समर्पित कराव्यात, आपला शारीरिक त्रास सहन समर्पित करावा, आपला आजार समर्पित करावा, म्हणजे आपल्यापासून जावा, त्यांनी घ्यावा असा दुष्ट विचार नसला तरी सद्गुरूंची त्वचा अतिशय सेन्सिटिव्ह असते। मला परवा बाबूराव देसाईंनी सांगितलं की एक संन्यासी स्वरूपानंदांकडे एकदा आले, तर स्वरूपानंदांते बाहेर सगळ्यांना तत्वज्ञान सांगत होते भेट होईपर्यंत. आवाज ऐकून ते म्हणाले की कोण बोलतंय. त्यांनी सांगितलं अमुक अमुक आलेत, ते त्यांना आत पाठवू नका. आणि ते असं म्हणाले की ते तीन दिवस राहिले. स्वामीजी म्हणाले की त्यांना आत पाठवू नका, मला त्रास होतो, ते या भागात जरी आले तरी मला त्याचा त्रास होतो, असं स्वरूपानंद म्हणाले. हो ना, अशीच हकीकत त्यांनी सांगितली. त्याच्यानंतरही ते एक दोनदा आले, पण स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना आपल्या खोलीत कदापि बोलून घेतलं नाही. काय असेल कोण जाणे. स्वरूपानंदांची पल्स वाढत असे. संकटकाळी भगवंताच्या इच्छेने जे घडणार ते सहन करण्याची शक्ती सद्गुरूंनी द्यावी, वा अवघड काळात ही पारमार्थिक साधनेत खंड पडू नये, केंद्रात येणे चुकू नये, अशी प्रार्थना करावीशी वाटते. अवघड काळात ही केंद्रात येणं चुकवायचं नाही असा निश्चय करणं हा त्याच्यावर उपाय आहे. कोणताही काळ येवो, भलतैसा प्रसंग येवो, हरुषकाळी वर्षकाळी संकटकाळी नामस्मरण सांडू नये असं समर्थ म्हणतात. प्रसंग पडो भलतैसा, नामाचा महिमा सांडू नये. हे करणं हे आपल्या हातात आहे. सुटू नये म्हणजे कसं सुटेल, तुम्ही सोडता तेव्हा सुटेल. कसाही प्रसंग येवो, केंद्रात येणं चुकणारच नाही, चुकेल कसं. कसाही प्रसंग येवो, ध्यानाला बसणं हे चुकणारच नाही, कसं चुकेल. याच्याकरता प्रार्थना जरूर करा, कारण प्रार्थनेनी शक्ती मिळते. पण निश्चय करा असं मी म्हणे. माझी परीक्षा होती त्या दिवशी मी ध्यानाला बसून गेलो. गुरुदेव रानडे यांच्या बाबत तर स्वामीजी सांगायचे की तीन तासाचा नेम करून गुरुदेव प्रत्येक पेपरला गेले एमएच्या. तीन तासाचा नेम आणि त्यांच्या पेपरवर एक्झामिनी नोज मोर दॅन एक्झामिनर असा शेरा होता. मी इतका नाही बसलो. एक 15 मिनिटं ध्यानाला बसून पण पेपरला गेलो. ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी देखील ध्यानाला बसलो. 15-20 मिनिटं बसलो. कोणीतरी वाट पाहायची की इतका वेळ बसला आता हा उठतो का उठत नाही. उठणार असतो काही, हा उठत नाही असं कसं लग्नाला तयार झालाय. पण लोकांना त्याचं प्रदर्शनही इतकं नको दाखवायला की आता हा काय करतोय कोण जाणे. पण ध्यान हे करायला पाहिजे. घरात मृत्यू घडला, ध्यान करायला पाहिजे. मुलाचा जन्म झाला, त्याला पाहून आलो, ध्यानाला बसलो. कसं चुकेल. स्वामीजींकडे जाणं चुकेल कसं. अडचण आली, घरात मृत्यू झाला आमच्या ओळखीच्या एक भगिनी, आमच्या आईची मैत्रीण, त्या सत्यसाई निलयमला प्रवचनाला यायच्या. त्यांचे यजमान गेले आणि मग नंतर जवळपास वर्ष 1.5 वर्षांनी त्या भेटल्या. आई म्हणाली की हल्ली तुम्ही दिसत नाही. त्या म्हणाल्या काही उपयोग नाही येऊन, शेवटी माझे यजमान गेलेच. या दोन विधानांचा एकमेकांशी अर्थ काही लागतोय तुम्हाला. काही देवाधर्माचं करण्याचा उपयोग नाही. आता मी ते सगळं सोडून दिलंय. करणारे तुम्ही असता, निश्चयाने तुम्ही येत होता आणि तुम्ही निश्चय केला की येणार नाही, याच्यात देवाचा काही संबंध नाहीये. त्यामुळं अवघड काळात ही पारमार्थिक साधना सुटू नयेच, सोडणारच नाही असा निश्चयच करावा. प्रार्थनाही करावी सुटू नये अशी. परंतु दरवेळीच मनस्थिती अशी प्रार्थना करण्यासाठी अनुकूल नसते. हे परंतु मुळे खूप घोटाळे होतात. जे काही असेल मन मनाला झुरळासारखं बाजूला टाकून द्यावं आपल्या निश्चयापुढं, आणि आपला नेम आहे तो हाची नेम आता न फिरे माघारी, आता मागं फिरणार नाही असा नेमच करायला पाहिजे. अडचणी काय, आपल्या मृत्यूपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. आपला मृत्यू ही तर केवढी मोठी अडचण आहे, आपलं आजारपण ही केवढी मोठी अडचण आहे, तरी देखील नाही. तर इतरांचं काय, प्रत्येक जण आपलं जीवन जगत असतो, त्याच्यावरच्या ज्या अडचणी असतात त्याच्या प्रार्थनाप्रमाणे येत असतात, कर्माप्रमाणे येत असतात, त्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा असतो, आपण करायचा असतो. सुटतीलच असं नाही, सुटणार नाहीत असंही नाही. कधी कधी आपल्या मुलाबाळांच्या आडी अडचणीमुळे मन हळवे होऊन जाते. होऊ देत बिचाऱ्याला हळवं. मनाला हळवं होण्याचा अधिकार आहे. मनाच्या मागं जो आहे त्यांनी हळवेपणा झटकून टाकायचा प्रयत्न करायचा, तो झटकला जातो. काही काळ त्याचा प्रभाव राहतो. मध्ये नाही का किती दिवस, 20 दिवस जवळपास सूर्यदर्शन झालं नव्हतं. कोणाकोणाला आता हा सूर्य दिसतो का दिसणार नाही असं वाटलं. सगळं स्वच्छ होतं. आमच्या नात्यातल्या एक भगिनी गेल्या, तर त्यांचे मिस्टर नोकरी करत होते, त्यांचा धाकटा मुलगा 5वीत होता, त्यांचा मोठा मुलगा 8वीत होता. यांचं कसं होणार, नातेवाईक ही लांब होते, सोलापूरच्या भागात तिकडं इथं कोणी नव्हतं, सगळे डोकं धरून बसलेले होते. आता ते गृहस्थ नाहीत, बरंच वय होऊन गेले. त्यांच्या दोन्ही मुलांचे 2-2 फ्लॅट आहेत. तेव्हा डोकं धरून बसणाऱ्यांना माहीत नव्हतं की पुढे यांचं सगळं इतकं सुस्थिर होऊन 2-2 फ्लॅट होणार आहेत. मुलांची लग्न, एका मुलीचं लग्न झालं, एका मुलीचं लग्न आता होईल, दुसरा आहे त्याचा मुलगा MBA करतोय. स्वामीजी म्हणायचे की जन्म झाल्याबरोबर आई गेली, तो पुण्याचा कलेक्टर होतो, कसल्या अडचणी. आत्ता जे आपल्या समोर आहे तर ते आत्ता लगेच सोडवताच येत नाहीये, पण सुटेल, सुटणार नाही. कालांतराने काळ हा एक औषध आहेच की, त्यामुळे मन हळवं होत असेल तर हू देत त्याला हळवं. त्याच्या मागं आपण आहोत ना, आपण सांगावं की तू हळवं होतोयस, तुला रडावंसं वाटतंय, तुला काळजी करावीशी वाटते, कर. स्वामीजी म्हणायचे की वेळ द्यावा, 8 ते 8:30 काळजी कर, 8:30 वाजता ध्यानाला बसायची वेळ आहे, तेव्हा चालणार नाही. निदान म्हण तरी, ध्यानाला बसतानाही काळजीचे विचार येतील, झटकायचा प्रयत्न कर. त्यांच्या सुरू असलेल्या हाल अपेष्टा सहन होत नाहीत, त्यामुळे त्यांना यातून सुखरूप बाहेर काढा अशी न कळत प्रार्थना केली जाते. करा असं मी म्हणे, कारण प्रार्थनेनी खूप हलकं वाटतं. प्रार्थनेमध्ये सामर्थ्य असं आहे की प्रार्थनेमध्ये फार हलकं होऊन जातं, आणि प्रार्थनेनी हलकं झाल्यानंतर आपली वाया गेलेली शक्ती परत रिस्टोर होते, रिगेन होते. प्रार्थना करणं हा मानसिक उपाय आहे. मानसोपचार तज्ज्ञ देखील सांगतात प्रार्थना करा. एखादी जी गोष्ट आहे ती होण्यासाठी वेगवेगळ्या कृती सांगितल्या जातात, त्याच्यात प्रार्थना ही एक कृती आहे. कधी कधी सांगितलं जातं, फार रागवलं असेल तर एक वळकटी करा गादीची आणि झोडून काढा. खूप झोडून काढली की तो रिकामा होतो. त्याच्यापेक्षा प्रार्थना बरी ना, प्लीज गादी आपणच फटके मारून चिंध्या करून टाकायच्या आणि मग बरं वाटायचं. डॉक्टर आहे ना असा उपाय, आहे असा उपाय. त्याच्यापेक्षा प्रार्थना कळवळून केलेली प्रार्थना हा उपाय आहे. आणि सद्गुरूंची प्रार्थना करताच आहात, करा असं मी म्हणेन. पण तितकं जडभारी असेल तेव्हा करा, नाहीतर मग थोड्या थोड्या अडचणी की लगेच दूर व्हाव्यात, थोड्या अडचणी लगेच दूर व्हाव्यात अशी सवय कृपा करून लावून घेऊ नका. स्वामीजी हे चुकत आहे का? तर असं हे काही चुकत नाहीये. अगदी तुकाराम महाराज नाही का म्हणत, काही पडता जडभारी दासी आठवावा हरी. मग तो लागू नये ती क्षण आड घाली सुदर्शन असं ते म्हणतात. आठव करावा. आणि अजून एक म्हणजे सगळं घडल्यानंतर ज्याचा एंड रिझल्ट असेल तिथं स्वीकारही असावा, एक्सेप्टन्स असावा. आत्ताची परिस्थिती बदलावी पण ती बदलेल बदलणार नाही याच्यापैकी काही एक एंड रिझल्ट म्हणून घडेल तिथं स्वीकार असावा आणि त्याच्यातून मार्ग काढावा. शेवटी मार्ग काढतच जीवन राहतं. आपल्याला असं वाटतं का की कुठलीही नदी आहे तर त्या नदीला कोणीतरी मार्ग आखून दिलेला होता, त्या पाण्याने मार्ग काढत काढत सागरापर्यंत पोचायचा आहे. आपल्यालाही मार्ग काढत काढत एक देह मिळालेला आहे, मार्ग काढायचा आहे. सांसारिक दृष्ट्या परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे, आपल्या आतल्या आंतरिक शांती समाधानापर्यंत पोचायचं आहे, हे महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपण करूया. हरिओम तत्सत. ये मानसीताई, परवा एक काव्य मानसीताईनी केलं, तिला आज मी म्हणायला सांगतो होते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय. उठ उठ बा विठ्ठल सखया, उठ गा श्री हरि. दर्शन घेण्या जमले सारे भक्त वृंद बाहेरी. वेद घोष गंभीर निनादे भाट गायन करी. संत मुनि जन वंदन करण्या आले तव द्वारी. सुवर्ण रवि किरणांची उधळण दिसी क्षिती जावरी. नभी पाहता श्याम निळाई तुझी गिरी. व्रज नर नारी उभ्या ठाकल्या सुमने घेऊन करी. गोरस पात्री भरून आणिला तुझ्यासाठी हरी. सखे सोबती राधा पाही तूच एक अंतरी. कृष्ण कृष्ण हा ध्यास लागला तेच नाम वैखरी उटी केशरी स्नानासाठी सुगंधित करपुरी रेशमी वसनी जरतारी खुलून दिसती परी गंध कस्तुरी भाळी शोभे मधे टिळा अबिरी मिरवित कंठी वैजयंती कौस्तुभ मणिहासरी शंख चक्रधर गदा पद्मधर म्हणती तुझ सारी सखयांसाठी धारण करी रे तुझी मधुर मासरी सखयांसाठी धारण करी रे तुझी मधुर बासरी श्री हरी तुझी मधुर बासरी
एक दोन मिनट शांत डोळे मिटून बसू आपण
हरी हरी हरी
ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी। हरी 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 बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।